नमस्कार, रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं दिनविशेष व विचारधन या सत्रात स्वागत करते. एका प्रेरणादायी विचाराने आजच्या दिवसाची सुरुवात करूया. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की तुम्हाला दुसऱ्यांच्या चुका शोधायला वेळच नाही मिळाला पाहिजे. जाणून घेऊ आजच्या दिवसाचे विशेष. 1 डिसेंबर 2001 रोजी ट्रान्स वर्ल्ड एअरलाइन्सचे शेवटचे उड्डाण झाले. यानंतर ही कंपनी अमेरिकन एअरलाइन्समध्ये विलीन झाली. 1 डिसेंबर 1999 रोजी भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना वुमेन ऑफ द मिलेनियम म्हणून मानांकित करण्यात आले. 1 डिसेंबर 1993 रोजी प्राच्यविद्या विशारद डॉक्टर दांडेकर, वेदविद्या पारंगत डॉक्टर काशीकर आणि प्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सन्माननीय डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी जाहीर करण्यात आली. 1 डिसेंबर 1992 रोजी कलाक्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ व अविस्मरणीय कामगिरीबद्दल गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा गदिमा पुरस्कार गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला. 1 डिसेंबर 1992 रोजी जुडी लेदेन या ब्रिटिश महिलेने 3,970 मीटर अर्थात 13,025 फूट इतक्या उंचीवरून हँग ग्लायडर चालवून उंचीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला. 1 डिसेंबर 1988 रोजी बेनझीर भुट्टो यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी नेमणूक झाली. 1 डिसेंबर 1981 रोजी एड्स या विषाणूची प्रथमच ओळख पटली होती. 1 डिसेंबर 1976 रोजी अंगोलाचा संयुक्त राष्ट्रात अर्थात युनायटेड नेशन्समध्ये प्रवेश झाला. 1 डिसेंबर 1973 रोजी पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलियाकडून स्वातंत्र्य मिळाले. 1 डिसेंबर 1965 रोजी भारताच्या सीमांच्या संरक्षणासाठी सीमा सुरक्षा दलाची अर्थात बॉर्डर सिक्युरिटी फोर्सची स्थापना करण्यात आली. आजच्याच दिवशी 1964 साली मालावी, माल्टा आणि झांबियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश झाला. 1 डिसेंबर 1963 रोजी नागालँड भारताचे 16वे राज्य बनले. 1 डिसेंबर 1948 रोजी एस आपटे यांनी हिंदुस्तान समाचार ही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली. आजच्याच दिवशी 1917 रोजी कोल्हापूरमधील पॅलेस थिएटरमध्ये श्रीपतराव काकडे, दामले मामा, फत्तेलाल बाबा गजबर, ज्ञानबा मेस्त्री, पंत धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत बाबूराव पेंटर यांनी महाराष्ट्र फिल्म्स या कंपनीची स्थापना केली. 1 डिसेंबर 1980 रोजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांचा जन्म झाला. 1 डिसेंबर 1963 रोजी श्रीलंकेचा क्रिकेटपटू व व्यवस्थापक अर्जुना रणतुंगा यांचा जन्म झाला. 1 डिसेंबर 1955 रोजी पार्श्वगायक उदित नारायण यांचा जन्म झाला. 1 डिसेंबर 1911 रोजी हंस, मोहिनी, नवल आणि सत्यकथा या मासिकांचे संपादक अनंत अंतरकर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 4 ऑक्टोबर 1966 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 1909 मराठी नवकाव्याचे प्रणेते मर्ढेकर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 20 मार्च 1956 रोजी झाला होता. 1 डिसेंबर 1885 रोजी गांधीवादी देशभक्त, शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक, इतिहासकार, बहुभाषा कोविद, रसिक, सखोल चिंतक आचार्य दत्तात्रय बाळकृष्ण तथा काकासाहेब कालेलकर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 21 ऑगस्ट 1981 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1761 रोजी मॅडम तुसा व्हॅक्स म्युझियमच्या संस्थापिका मेरी तुसा यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 16 एप्रिल 1850 रोजी झाला होता. 1 डिसेंबर 1081 रोजी फ्रान्सचा राजा 6वा लुई याचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 1 ऑगस्ट 1837 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 1990 राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी विजयालक्ष्मी पंडित यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1900 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 1988 रोजी विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार, दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, बार्शी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाधर बाळकृष्ण तथा सरदार यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1908 रोजी झाला होता. 1 डिसेंबर 1985 रोजी स्वातंत्र्य सेनानी व समाजसुधारक शंकर त्रिंबक तथा दादा धर्माधिकारी यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 18 जून 1899 रोजी झाला होता. 1 डिसेंबर 1866 रोजी भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 4 जुलै 1790 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 1135 रोजी इंग्लंडचा राजा पहिला हेनरी यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा जन्म 1068 झाला होता. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे होते 1 डिसेंबरचे दिनविशेष. आमचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला कसे वाटते हे आमच्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880, अर्थात 8698 96. धन्यवाद.